खंड तिसरा प्रकरण दुसरे तुफान। डिसेंबरच्या 18 तारखेच्या सुमारास दोन्ही बोटींनी नांगर टाकले। दक्षिण आफ्रिकेच्या बंदरामध्ये उतारूंच्या आरोग्याची कसून तपासणी होते। वाटेत कोणाला सांसर्गिक रोग लागला असेल तर त्याला विटाळात म्हणजे क्वारंटाईनमध्ये बसवितात। आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा तिथे प्लेग चालूच होता, त्यामुळे आम्हाला विटाळात पडण्याची थोडी बहुत भीती होतीच। बंदरात नांगर टाकल्यावर प्रथम बोटीला पिवळा बावटा उभारावा लागतो। डॉक्टरची तपासणी आटोपल्यानंतर डॉक्टर मोकळीक देईल तेव्हा पिवळा बावटा उतरवितात। मगच उतारूंच्या आप्तेष्टांना वगैरे आगबोटीवर येण्याची परवानगी मिळते। शिरस्त्याप्रमाणे आमच्या बोटीवरही पिवळा बावटा फडकला। डॉक्टर आले, तपासणी करून 5 दिवसांचा विटाळ पाडण्यात आला, कारण की प्लेगचे जंतू 23 दिवसांपर्यंत परिणाम करू शकतात अशी त्यांची समजूत होती, आणि म्हणून त्यांनी मुंबई सोडल्यापासून 23 दिवसांपर्यंत आगबोटींना विटाळात बसविण्याचे ठरविले। पण या विटाळाच्या हुकुमातील हेतू आरोग्य एवढाच नव्हता, आम्हाला माघारे घालवण्याची चळवळ डर्बनमधल्या गोऱ्या नागरिकांनी चालविली होती, हेही या हुकुमाचे एक कारण होते। दादा अब्दुल्लांकडून शहरात चाललेल्या या चळवळीची माहिती आम्हास मिळत होती। गोरे लोक एकाहून एक जंगी सभा करीत होते, दादा अब्दुल्लांना धमक्या देत त्यांना अमिषही दाखविले। दादा अब्दुल्लांनी दोन्ही बोटी परत पळविल्या तर त्यांना नुकसान भरून देण्यास गोरे लोक तयार होते। दादा अब्दुल्ला कोणाच्याही धमक्यांना दाद देणारे नव्हते। या पेढीवर अब्दुल करीम हाजी आदम हे होते। त्यांनी प्रतिज्ञा केली की वाटेल ते नुकसान सोसावे लागले तरी बोटी बंदरात आणायच्या आणि उतारूंना उतरून घ्यायचे। मला त्यांची सविस्तर पत्रे येत। सुदैवाने याचवेळी मरहूम मनसुखलाल हिरालाल नाझर मला भेटण्यासाठी डर्बनला येऊन दाखल झाले होते। ते हुशार होते, बहादूर होते। त्यांनी लोकांना रास्त सल्ला दिला। वकील मिस्टर लॉटन होते, तेही तसेच बहादूर होते। त्यांनी गोऱ्या लोकांचे वर्तन गैर ठरविले आणि आमच्या लोकांना यावेळी जो सल्ला दिला तो वकील या नात्याने फी घेऊन नव्हे तर एक सच्चे मित्र म्हणून दिला। अशा तऱ्हेने डर्बनमध्ये द्वंद्व युद्ध जुंपून राहिले। एका बाजूला मूठभर गरीब बापडे हिंदी लोक आणि त्यांचे हाताच्या बोटांवर मोजण्या इतके इंग्रज मित्र, तर दुसऱ्या बाजूला द्रव्यबळ, बाहुबळ, विद्याबळ आणि संख्याबळ यांनी परिपूर्ण असे गोरे। त्या बलवान प्रतिपक्षाला सत्ताबळही मिळाले, कारण की नाताळच्या सरकारने त्यांना उघडपणे मदत केली। मिस्टर हॅरी एस्कम प्रधानमंडळात होते आणि तेथील कर्ते धरते होते। त्यांनी या मंडळींच्या सभेमध्ये उघडपणे भाग घेतला। अर्थात आमच्या विटाळाला फक्त आरोग्याचे नियमच कारणीभूत झालेले नव्हते। कसेही करून एजंटाला किंवा उतारूंना धाकटपटशा दाखवून आम्हाला वाटेला लावायचे होते। एजंटाला धमकी मिळालीच होती, आता आम्हालाही धमक्या येऊ लागल्या। तुम्ही माघारे गेला नाहीत तर तुम्हाला दर्यात बुडवून टाकण्यात येईल, माघारे गेला तर तुम्हाला परत जाण्याचे भाडेही मिळण्याचा संभव आहे। मी उतारूंमध्ये खूप फिरलो, त्यांना धीर दिला। नादेरीवरील उतारूंनाही धैर्य धरण्याबद्दल निरोप पाठविले। उतारू शांत राहिले आणि त्यांनी हिंमत दाखविली। उतारूंच्या मनोरंजनासाठी आगबोटीवर करमणुकीचे कार्यक्रम योजण्यात येत असत। नाताळचे दिवस आले। कप्तानाने या प्रसंगी पहिल्या वर्गाच्या उतारूंना मेजवानी दिली। उतारूंमध्ये मुख्यतः मी आणि माझे कुटुंब हेच होतो। भोजनोत्तर भाषणे व्हायचीच। मी पाश्चात्य सुधारणेसंबंधी भाषण केले। हा प्रसंग गंभीर भाषणाचा नव्हे हे मला कळत होते, पण दुसऱ्या विषयावर बोलण्यासारखी माझी स्थिती नव्हती। थट्टा मस्करीमध्ये मी भाग घेत होतो, परंतु माझे मन डर्बनमध्ये चाललेल्या लढ्यामध्येच गुंतून राहिले होते, कारण की या हुल्लडीचा मुख्य रोग माझ्यावरच होता। माझ्यावर दोन आरोप होते। एक म्हणजे मी हिंदुस्थानात नाताळवासी गोऱ्या लोकांची निराधार नालस्ती केली। दोन, नाताळ प्रांत हिंदी लोकांनी भरून टाकण्याचा माझा इरादा होता आणि त्यासाठी मुद्दाम नाताळमध्ये वसविण्यासाठी मी कुर्लंड व नादेरी बोटीतून हिंदी लोकांना भरून आणले होते। मला माझ्या जबाबदारीची जाणीव होती। माझ्यामुळे दादा अब्दुल्ला मोठ्या नुकसानीत आले होते। उतारूंचे जीव धोक्यात होते आणि बरोबर स्वतःच्या कुटुंबाला आणून त्यांनाही मी संकटात लोटले होते। तथापि मी पूर्ण निरपराधी होतो। नाताळात येण्याची मी कोणालाच भर दिली नव्हती। नादेळीवरील उतारूंना मी ओळखतही नव्हतो. कुर्लंडवरील माझ्या दोन तीन नातलगांपलीकडे शेकडो उतारूंची नावे गावेही मला माहीत नव्हती. मी हिंदुस्थानात नाताळच्या गोऱ्यांविषयी एक अक्षरही असे बोललो नाही की जे मी अगोदरच नाताळमध्ये बोललो नव्हतो, आणि मी बोललो त्याच्या समर्थनार्थ माझ्यापाशी भरपूर पुरावा होता. म्हणून नाताळचे गोरे ज्या संस्कृतीमध्ये वाढले होते त्या संस्कृतीचे ते प्रतिनिधी आणि पुरस्कर्ते होते. त्या संस्कृतीबद्दल मला किळस वाटू लागली. ते विचार माझ्या मनात घुळत होते. त्यामुळे त्यासंबंधीचेच विचार मी त्या लहानशा सभेपुढे मांडले आणि श्रोतृवर्गाने ते सहन केले. मी ज्या भावनेने मांडले त्याच भावनेने कप्तानादिकांनी त्यांचे ग्रहण केले. त्या विचारांवरून त्यांच्या जीवनामध्ये काही फेरफार पडला की नाही ते मला माहीत नाही, पण या भाषणानंतर माझे कप्तान व इतर अंमलदार याबरोबर संस्कृती संबंधी बोलणे झाले. त्यात पाश्चात्य संस्कृतीचा मी मुख्यतः हिंसक म्हणून निर्देश केला आणि पूर्वेकडील संस्कृतीची अहिंसक म्हणून. प्रश्नकारांनी माझे सिद्धांत मलाच लागू केले. बहुधा कप्तानानेच विचारले, धमकी देत आहेत त्याप्रमाणेच जर त्यांनी तुम्हाला दुखापत केली तर तुमच्या अहिंसेच्या सिद्धांताची तुम्ही कशी काय अंमलबजावणी कराल? मी जबाब दिला, मला उमेद आहे की त्यांना क्षमा करण्याची आणि त्यांच्यावर काम न चालविण्याची हिंमत व बुद्धी ईश्वर मला देईल. आजही माझा त्यांच्यावर रोष नाही. त्यांच्या अज्ञानाबद्दल, त्यांच्या संकुचित दृष्टीबद्दल मला खेद वाटतो. ते जे म्हणत आहेत व करीत आहेत ते रास्त आहे असे त्यांना खरोखरीच वाटत आहे अशी माझी समजूत आहे. अर्थात मला रोष वाटण्याचे कारणच नाही. प्रश्नकार हसला, माझे म्हणणे त्याला खरे वाटले नसावे. अशा तऱ्हेने आमचे दिवस चालले होते, एकापुढे एक लांबत होते. विटाळ संपण्याची मुदत अखेरपर्यंत नक्की झाली नाही. या खात्याच्या अंमलदाराला विचारावे तर तो म्हणे, ही गोष्ट माझ्या अधिकाराच्या बाहेरची आहे, सरकार मला हुकूम करील तेव्हा मी उतरू देणार. शेवटी उतारूंवर व माझ्यावर निर्वाणीचा खलिता आला. दोघांनाही प्राणांवरील धोक्याची धमकी देण्यात आली. दोघांनीही नाताळच्या बंदरात उतरण्याच्या स्वतःच्या हक्कांबद्दल लिहिले आणि वाटेल ते संकट आले तरी त्या हक्काला चिकटून राहण्याचा आपला निश्चय जाहीर केला. अखेरीस 23 दिवसांनी म्हणजे 13 जानेवारी 1897 रोजी आगबोटीला मोकळीक मिळाली आणि उतारूंना उतरण्याचा हुकूम बाहेर पडला.